मित्रांनो, दिवस्वप्न म्हणजे नयनरम्य सोहळा असतो. जगासोबत चालतसुद्धा आपण आपलं वेगळेपण जपायचं अगदी कुशीत घेऊन आपल्याजवळ, पण नुसतंच मनात असतं म्हणून ते खोटं अजिबात नसतं. तो एक चित्रपटाचा संवाद आहे ना, की एक तरफा प्यार की ताकत तुम क्या जानो, बाकियों की तरह वो दो इंसानों में नहीं बटता. उस पे सिर्फ मेरा हक है, सिर्फ मेरा. धुंद मंद पाऊले पहा पडती ही अशी, धुंद मंद पाऊले पहा पडती ही अशी, जणू चाले स्वमग्न सर्व इंद्रलोकी उर्वशी. धुंद मंद पाऊले पहा पडती ही अशी, जणू चाले स्वमग्न सर्व इंद्रलोकी उर्वशी, न्हाऊनी आली सप्तसागरे घालून पालथी, नावनी आली सप्तसागरे घालून पालथी, साधकानी देतो वारा बेभान वाहुनी. ठिठुर ठिठुर पसरल्या लहरी पहा कशा, ठिठुर ठिठुर पसरल्या लहरी पहा कशा, पाण्यात स्मित चंद्र संगे उर्वशी प्रभा, एक पाकळी लहरली कुण्या कुसुम पुष्पते, एक पाकळी लहरली कुण्या कुसुम पुष्पते, डौल जणू ते शृंगार करण्या वाहे तिच्याकडे. झरझर ती झरली हवा झऱ्या तुन्ही अशी, कुडकुडता स्पर्श मला हवा म्हणे जशी, टांगुनी नाक वरती तुझा रंग राग हा, कुठवर तुझा असेल थांब, अगं थांब ना, थांब थांब प्रिय जरा.